कॅमेरा ऍक्शन. नमस्कार, मी अलका कुबल आठले बोलते. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
तुम्ही जसं म्हणाला की खूप आधी काम सुरू केलं आणि मला असं वाटतं की तेव्हा तर थिएटरचे तिकीट पण खूप कमी असायचं.
अगदी 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपया तिकीट असायचं. माहेरची सडी चालला त्यावेळी 12 कोटी बिझनेस केला. हा थिएटरचा ऑफिशियल बिझनेस, त्याचं व्हॅल्युएशन आता केलं. आणि जत्रांमधला बिझनेस वेगळा, तो 10-20 कोटी असेल. त्याचं व्हॅल्युएशन केलं तर आता 500 कोटी होईल. म्हणजे कुठल्याही फिल्मने रेकॉर्ड नाही मोडला, याचं मी काळ्या दगडावरची रेग आहे.
आणि म्हणून कदाचित ते रौप्य महोत्सव वगैरे
रौप्य महोत्सव गोल्डन, त्याचा 127 आठवडे पुण्यात, कुठला महोत्सव म्हणू आपण त्याला माहिती नाही.
मला सांगा अलकाताई की जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपल्याला पण एक अशी भावना असते की आपण काहीतरी घरासाठी घेऊयात, आपण काहीतरी आपल्या घरच्यांसाठी करूयात. कारण ऑलरेडी यु नो बाबा गेले होते, खूप कष्टाने कमवत होती. सो अशा वेळेस तुमचं पहिलं पाकिट तुम्हाला काय मिळालं होतं, तुम्ही काही त्यातनं घेतलं होतं?
मला नटसम्राटला 25 रुपये नाईट होती, तर मला ते पाकिट मिळायचं वयाच्या 8व्या वर्षी. माझ्या आईने पण कधीही माझ्या एका पैशाला हात लावला नाही. तिने माझं अकाउंट उघडलं होतं जॉईंट तिच्या आणि माझ्या नावाने, आणि माझे पैसे ती डिपॉझिट करायची. पण मला जेव्हा कळायला लागलं जरा बऱ्यापैकी, तेव्हा मी पहिल्या माझ्या कमाईत टीव्ही घेतला होता त्यावेळी, मला आठवतोय.
रंगीत टीव्ही
तर खूप आठवतोय.
आणि मग त्यानंतर तुम्ही 10वी पास झालात? तर
हो, 10वी झाले. कॉलेज पण मी दालमिया कॉलेजला होते. 12वी पण पासआउट झाले. FY आणि SY, पण SY ला मी कॉलेज सोडलं कारण मग फिल्म्समध्ये बिझी झाले. आणि मग मी करस्पॉन्डन्स करून BA केलं विथ सायकोलॉजी.
तुम्ही 11वीत गेल्या तोपर्यंत ऑलरेडी तुमचा चेहरा जो होता तो पॉप्युलर झाला?
नाही नाही नाही, चक्रमुळे काय मला कोणी ओळखत नव्हते, काहीच नाही. मला ओळखही नव्हती मिळाली. लेक चाली सासरला केलं, त्यावेळी मी 12वी जस्ट पासआउट झाले होते, FY करत होते. त्याच्यानंतर मी 2 फिल्म्स केल्या, त्याला मला बेस्ट ऍक्ट्रेसची अवॉर्ड मिळाली, स्त्रीधन आणि तुझ्या वाचून कर्मेना. त्याच्यानंतर यश अपयश मिळत होतं.
ह्याच दरम्यान म्हणजे तुमच्या ह्या 2-4 फिल्म नंतरच तुम्हाला माहेरची साडी?
नाही, 30 फिल्म्स केल्या मी मध्ये माहेरच्या साडीच्या मध्ये.
पण मला सांगा की लक्ष्मीकांतजींसोबतच्या काही आठवणी आहेत का?
खूपच लवली हिरो, म्हणजे आठवणी किती सांगू लक्ष्याबद्दल. मी दोन्ही मुलींच्या वेळी 8व्या महिन्यापर्यंत काम केली प्रेग्नंट असताना, आणि माझ्या मुली 3 महिन्याचे झाल्यावर पुन्हा मी त्यांना बरोबर न्यायचे आणि शूटला होते घेऊन जायचे. म्हणजे सगळे मला गिरीशोक वगैरे आपल्या ऍक्टर्स कायम झाशीची राणी माझं नाव सेव्ह आहे त्यांच्याकडे. तेव्हा मला आठवते मी किचनमध्ये कुठल्या तरी हॉटेलच्या जायचे आणि त्यांचं खाणं वगैरे बनवायला जायचे, पहाटे उठून त्यांचं मसाज करायचे. तर लक्षा माझी ती धावपळ नेहमी बघायचं आणि तू म्हणायचं ही हॉटेलच्या किचनमध्ये धावते सगळं तिचं खाणं बनवायला वगैरे. व त्यांनी मला एक हॉटप्लेट कुठून तरी मागवून दिली. त्यावेळी ती हॉटप्लेट कॉमन नव्हती, आता हॉटप्लेट म्हणजे काय किंमत नाही राहिली. आणि ती मला तू आता कुठेही जायचं नाही, रूममध्ये ही हॉटप्लेट कनेक्शन लावायचं आणि तुझ्या लेकीचं खाणं बनवायचं. ती हॉटप्लेट मी अजूनही जतन करून ठेवली अशी होती आणि मला आठवण येते लक्षाचे काय खरंच विसरू शकत नाही.
समीर यांच्याशी भेट तुमची कधी झाली?
आम्ही बऱ्याच फिल्म्स केल्या एकत्र. आमचे गोडबोले अरुण गोडबोले म्हणून साताऱ्याचे निर्माते आहेत आणि NS वैद्य आमचे डिरेक्टर, ज्यांची लेख चाललेली सासरला केली. तर अशा त्यांच्या आम्ही बऱ्याच फिल्म्स केल्या. तिथे समीर असिस्टंट होता सूर्यकांतला वंदेना. हळूहळू आम्ही कधी दोघं एकमेकांच्या जवळ आलो कळलं नाही.
आणि
मीच विचारलं शेवटी, मी म्हणलं अरे लग्न कधी करायचं, बोलतच नाही. कारण समीर थोडा शाय आहे, नजरेतनं कळत होतं पण विचारतच नव्हता. मी विचारलं, मग मी समीरच्या घरी गेले, त्याचं घर पाहिलं, त्याच्या आई वडिलांना भेटले.
सगळं उलटच आहे.
पण मला ज्या घरात दिवस काढायचे ती माणसं कशी आहेत हे फार महत्वाचं आहे. नुसतं नवरा चांगला असून चालत नाही, घरची माणसंही बाकीची अगदी ती महत्वाची आहे. कारण त्यांनी जुळवून घेतलं तर आपला संसार सुखी होतो.
किती काय म्हटलं ना तरी मला असं वाटतं लग्नातल्या आठवणी वेगळ्याच असतात. ती हळद
हो सगळं बरोबर.
मला सांगा की तुमचा लग्नाचा दिवस कसा होता आणि कुठे झालं लग्न तुमचं, किती लोक आले होते?
बापरे भरपूर लोक. वनिता समाजला लग्न झालं दादरला. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी शूटिंग करत होते, एवढी बिझी होते माहेरच्या साडीमुळे. अनुराधा म्हणजे उद्या हळद आणि मी आदल्या रात्री शूटिंग संपवलं. लग्न झाल्यावर 15 दिवसांनी शूट सुरू केलं कारण निर्माते थांबलेले होते. त्यानंतरही मी 10 ते 12 वर्ष जवळजवळ 200 सिनेमे केले त्या एवढ्या ह्याच्यात. त्यामुळे प्रचंड बरेच सगळी इंडस्ट्री, लक्ष्मीकांतजी, अशोक सराफ, सगळ्या या माझ्या मैत्रिणी निवेदिता, निशिगंधा, कोणाची नाव घेऊ, वर्षा, दादा कोणके, रंजना देशमुख, जी व्हीलचेअरवर होती आणि तरी मला भेटायला आली होती आणि त्या लग्नात आली होती. राहत आहे. एवढी इंडस्ट्री आली होती,
अशी भानगड झाली, काहीतरी राहूनच गेलं असं असतं ना.
नाही असं काही नाही, खरं पद्धती वेगळ्या होत्या. कारण मी मराठा आहे, समीर ब्राह्मण आहे, पण माझ्या सासूबाई फार समजूतदार होत्या. त्यांनी कुठेही इगो तो आणला नाही, त्यामुळे असं काही झालं नाही. म्हणजे माझ्या पडद्यावरच्या नेहमी सासवा दाखवल्या जातात आणि माझ्या प्रत्यक्षातल्या सासूबाई म्हणजे जमीन आसमंदाचा फरक, तर मला कधी सासू वाटल्याच नाही. शी इज माय मदर. 93.5 रेड एफएम बजाते रहो.